radiomandi.com podcast.
विझी डेली शुगर मार्केट अपडेट. बुधवार 17 जुलै 2019. डोमेस्टिक मार्केट. आज देशातील मार्केट मध्यम गतीचे राहिले. महाराष्ट्रातील कारखान्यांचे भाव 3100 ते 3140 रुपये प्रति क्विंटलने ओपन झाले, तर रिसेलचे भाव 3045 ते 3100 रुपये होते. उत्तर प्रदेशमध्ये विक्री 3180 ते 3310 रुपयात होत होती. रिसेलचे भाव 3200 ते 3325 रुपये आहेत. गुजरातमध्ये S30चा व्यापार 3100 ते 3140 रुपये होता, तर तमिळनाडूमध्ये साखरेची विक्री GST सोडून 3150 ते 3200 रुपयेमध्ये झाली. इंटरनॅशनल मार्केट. येथील बाजार आज शांत राहिला. लंडन पांढऱ्या साखरेचे भाव $316.10, तर US साखरेचा व्यापार 12.04 सेंट्समध्ये झाला. कच्च्या साखरेचे FOB इंडिकेशन $336 ते $338 आणि भारतीय पांढऱ्या साखरेचे भाव $352 ते $355 राहिले. एक्स फॅक्टरी अनुसार कच्च्या साखरेची मागणी 21,000 ते 21,300 रुपये प्रति मेट्रिक टन आणि पांढरी साखर 22,000 ते 22,200 रुपये प्रति मेट्रिक टन होती. करन्सी आणि कमोडिटी. अमेरिकी डॉलरच्या तुलनेत रुपयाचा व्यापार 68.68 झाला, तर ब्राझिलियन रिअलचा व्यापार 3.7 झाला. क्रूड फ्युचर्स 4,006 रुपये प्रति बॅरल आणि क्रूड WTI $58.24 होते. इक्विटी. BSE 30 सेन्सेक्स 85 अंकांनी वाढून 39,216 अंकांवर, तर NSE निफ्टी 25 अंकांनी वाढून 11,687 अंकांवर बंद झाले.